नमस्कार, कैलासवासी दादासाहेब रेगे यांची बालमोहन विद्या मंदिर ही शिक्षण क्षेत्रातली अग्रगण्य संस्था मानली जाते. माझी सगळी भावंडं बालमोहनमध्ये शिकली आणि त्यांच्यावरसुद्धा संस्कार बालमोहनचेच आहेत. दादासाहेबांची आणि माझी फार चांगली ओळख होती. आम्ही अनेक वेळा भेटत होतो आणि खूप वेळा गप्पा मारल्या आहेत. आज मला त्यांची आठवण येते आणि बालमोहन विद्यामंदिरबद्दल मला जे एक प्रेम आहे त्याबद्दल मी एवढंच सांगू शकते की बालमोहन विद्यामंदिरसारखी शाळा आणि निर्माण व्हाव्यात आणि मुलांना त्यांनी शिकवावं. आणि मी बालमोहन विद्यामंदिरला माझ्या शुभेच्छा देते. नमस्कार.